सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:51 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में
मॉर्निंग नंबर वन पर 8 बजे के आर में आठ का तीन
मध्य एक माणूस जो खऱ्या अर्थाने पहलवाने रे लय डेंजर है क्रिस गेल. काल वेस्ट इंडीज ची मैच होती इंग्लंड विरुद्ध. इंग्लंड 6 विकेट न पराभूत झालेला आहे आणि कसला खेळलाय तो गेल. म्हणजे बाउंड्रीज त्यांनी फक्त 5 मारल्या, 11 सिक्स मारल्या रे. म्हणजे 66 रन त्यांनी जे बनवले ते फक्त 6 मारून बनवलेले आहेत 100 पैकी. नाबाद 100 ची खेळी, 48 बॉल्स मध्ये सेंचुरी. या बाबो कठीण परिस्थिती आहे. दुसरीकडे महिला विंडीज संघानं सुद्धा पाकिस्तानला पराभूत करून स्वतः विजय मिळवलेला आहे. अनिसा महम्मद ही जी महिला विंडीज संघाची खेळाडू आहे तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. इकडे पाकिस्ताननं बांगलादेशला हरवलं, कडक मात केलेली आहे. अप्रतिम परफॉर्मन्स पाकिस्तान टीमचा पाहायला मिळालेला आहे कालच्याला. एकीकडे इतका सगळा छान छान प्रकार आपल्याला वर्ल्ड कप मध्ये पाहायला मिळतो. आता छान छान का वाटतं? कारण इंडियन क्रिकेट टीमची ती मॅच नाहीये. मागली मॅच, पहिलीच मॅच आपली जी आपण हरलो, काय भयानक रिएक्शन्स होत्या लोकांच्या. आराम बापरे, पण पुढच्या आपण जिंकू. ऑल द बेस्ट. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट जिनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ती म्हणजे पेट्रोल अँड डिझेल की प्राइजेस. पेट्रोल अक्षरशः 3 रुपयांनी आणि डिझेल 1.90 रुपये जवळजवळ 2 रुपयांनी. डिझेल सुद्धा महागलेलं आहे आणि ह्या महागाईमुळे एकूणच आता महागाई ओव्हरऑल महागाईमध्ये वाढ होते की काय असं सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. बोलूयात इस खबर का असर क्या हुआ हम पे, ये हम अपने खबर का असर इस सेगमेंट में जानेंगे. तीसरी महत्वाची बातमी आत्ताच्या आरची ती म्हणजे रणवीर सिंग फरहान अख्तर के कॉन्सर्ट में साहब का जाना हुआ. तो गेल्यावर लोकांनी अक्षरशः आरडाओरडा केला त्याच्या नावाचा आणि तो जेव्हा गेला मंचावरती तेव्हा दीपिका दीपिका या बाबो आपके प्यार का इजहार लोगों के द्वारा अगर हो काहीतरी जाऊ दे चल असं काही नसतं. लोकांना शांत केलं मग रणवीरनं त्याच्या खास स्टाईलमध्ये. किती दिवस त्याला विरह सोसावा लागणार आहे. परमेश्वर दीपिका हे दोघंच जाणो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.